आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 25,972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता. नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 1,96,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार. बुलढाणा जिल्ह्यात केस नखगळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे केंद्रीय पथकाला निर्देश. देशात सोन्याच्या दरानं गाठला तोळ्यामागे 1 लाख रुपयांचा टप्पा. आणि विदर्भात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपूरचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर. आता सविस्तर बातम्या. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी 25,972 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 4थी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पामुळे नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 1,96,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याद्वारे राबवण्यात येत आहे. गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यात वैनगंगा नदीवर गोसीखुर्द इथं हा बहुउद्देशीय प्रकल्प साकारण्यात येत आहे. सिंचन, पिण्यासाठी पाणी, औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि जलविद्युत निर्मिती असा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पातून खुले कालवा वितरण, उपसा सिंचन आणि बंदिस्त नलिका वितरण या पद्धतीनं नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट आहे. स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी 142,60,00,000 रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67,17,000 रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. राज्यातील मच्छीमार, मत्स्य संवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणेच पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णयही आज झाला. मत्स्य व्यवसायातील प्रक्रिया उद्योग वगळता अन्य घटकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यातील 6 विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. या अधिकाऱ्यांना सध्या एकत्रितरित्या 35,000 रुपये मानधन देण्यात येतं. हे मानधन कमी असून ते वाढवण्याबाबत विधी अधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं होतं. त्यांच्या मागणीचा विचार करून दरमहा 45,000 रुपये मानधन आणि दूरध्वनी आणि प्रवास खर्चापोटी 5,000 रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे या विधी अधिकाऱ्यांना 50,000 रुपये मानधन मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचं आणि त्यानंतर नखगळतीचं प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी या आजाराच्या प्रतिबंधाविषयी माहिती दिली.
आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून शेगाव, खामगाव आणि काही नांदुऱ्यातले 1-2 गावांमध्ये जो मागच्या काळामध्ये 2-3 महिन्यापूर्वी केस गळतीचा प्रकार झाला होता, त्यावेळेस सुद्धा आपण तात्काळ दिल्लीवरून ICMR ची टीम त्या ठिकाणी बोलावली होती. त्यांच्यावर उपचार करायचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं यश सुद्धा मिळालं होतं. पण आता काही दिवसांमध्ये त्या पेशंटमध्ये नखावर नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखाचा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई, पुणे सगळ्या 4-5 विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत. त्याच्या
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी तातडीनं प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच या आजाराचं मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. यासाठी रुग्णांचे रक्ताचे नमुने तसंच बाधित गावातील पाणी, माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केंद्रीय पथक 2 दिवस बाधित गावाला भेटी देणार असून रुग्णांशी भेटी घेऊन आजाराचं मूळ कारण शोधणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रीय पथकाला सहकार्य करावं असं आवाहन प्रताप जाधव यांनी यावेळी केलं. पर्यावरण रक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा होत आहे. 1969 साली युनेस्कोच्या शिखर परिषदेत झालेल्या ठरावानंतर 1970 मध्ये पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. आपली शक्ती आपला ग्रह ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमी NDRF नागपूरतर्फे आज पृथ्वी दिवसाच्या निमित्तानं एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये आणि इतर विविध भागधारकांमध्ये शाश्वत विकासासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी चित्रकला आणि रेखाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 51 मुलांनी भाग घेतला होता. DRDE डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे प्रभारी अधिकारी बिधान चंद्र बांग आणि प्रादेशिक सेंद्रिय शेती केंद्र नागपूरचे डॉ अजय सिंह राजपूत हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSC 2024 नागरी सेवा परीक्षांच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हर्षित गोयल दुसरे आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानी आहे. अर्चित हा पुणे येथील असून राज्यात तो प्रथम आला आहे. यावेळी एकूण 1009 उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली आहे. त्यात 180 IAS 55 IFS आणि 147 उमेदवार IPS निवडले गेले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. देशात सोन्याच्या किमतींनी आज तोळ्यामागे 1,00,000 रुपयांची पातळी ओलांडली. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशननं दिलेल्या दरांनुसार सकाळी व्यवहार सुरु झाला तेव्हा 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 1,02,000 रुपयांपेक्षा महाग मिळत होतं. 22 कॅरेट सोन्याचे दर 1,01,600 रुपयांपेक्षा अधिक झाले होते. कालच्या तुलनेत सोनं सुमारे 2,500 रुपयांनी महागलं. चांदी सुमारे 98,800 रुपये किलोनं मिळत होती. कमोडिटी बाजारातही सोन्याचे व्यवहार 1,00,000 रुपयांच्या वर होत आहेत. जगभरातल्या केंद्रीय बँकांनी वाढवलेली सोनं खरेदी तसंच सोनं ही सुरक्षित गुंतवणूक वाटत असल्यानं गुंतवणूकदार सोनं खरेदीकडे वळत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विदर्भात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूर इथं 45.6 सेल्सिअस इतकी करण्यात आली तर नागपूरचं आजचं कमाल तापमान 43.6 होतं. आजपासून 24 तारखेपर्यंत विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला इथं उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून अमरावती चंद्रपूर वर्धा नागपूर इथं 24 तारखेला अतिदक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं घोषित केला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनऊ इथं सामना होणार आहे. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ एका दुचाकीनं 4 जण रात्री 11 वाजेच्या सुमारास जात असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या खासगी वाहनानं जोरदार धडक दिली. या 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला जखमी असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. कैलाश मरकाम, पार्वती मरकाम, यामिनी कंगाली 5 वर्षीय आणि दुर्गा कंगाली अशी मृतांची नावं आहेत. या संदर्भात गोबरवाही पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गरीब मुस्लिमांच्या भल्यासाठीच वक्फ कायद्यात सुधारणा केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजेजू यांनी आज केला. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. लवकरच वक्फ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून जगातील सर्वात मोठी वक्फ मालमत्ता देशात असल्याचं ते म्हणाले. एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आता सुरु आहे. 39 सदस्यांच्या या बैठकीत लोकसभेतील 27 तर राज्यसभेतील 12 खासदार सहभागी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे व्यवस्थेवर सतत तयारीचा ताण येतो तसंच विद्यार्थी शिक्षक आणि पर्यायानं शिक्षण पद्धतीवर सुद्धा ताण येतो. यामुळे एक देश एक निवडणूक ही संकल्पना राष्ट्रहिताची असल्याचं संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 25,972.69 कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता. नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 1,96,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार. बुलढाणा जिल्ह्यात केस नखगळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे केंद्रीय पथकाला निर्देश. देशात सोन्याच्या दरानं गाठला तोळ्यामागे 1,00,000 रुपयांचा टप्पा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपूरचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.